chinimandi.com podcast.
समशेरपुरात ऊसतोड कामगारांचा तांडा रस्त्यावर. नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील कारखान्यांनी आता गाळपाला सुरुवात केली आहे. या कारखान्याला ऊस पुरवठा करणारे ऊसतोड कामगारांचे तांडे दाखल झाले आहेत. पण सततच्या पावसाळी वातावरणामुळे येथील अस्टोरिया साखर कारखान्याचा हंगाम लांबला आहे. पण आता हंगामाला गती आली आहे. गाळपासाठी बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार बैलगाड्यांसह दाखल झाले असून त्यांच्याकडून ऊसतोडीसाठी सुरुवात करण्यात येत आहे. हे काम पहाटेपासून सुरू होऊन दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू राहील. ऊसतोड झालेला ऊस बैलगाडीच्या माध्यमातून कारखान्यांपर्यंत पोहोचत आहे. हे काम कौटुंबिकरित्या करण्यात येत आहे. या ठिकाणी ऊसतोडीसाठी धडगाव तालुक्यातील बोदला आणि चोंदवाडा येथूनही कामगार आले आहेत. या कामगारांना 1 टन ऊसाला 340 रुपयाचा मोबदला देण्यात येत आहे. यामुळेच हे ऊसतोडणीचं काम सामुदायिक पद्धतीनं करण्यात येत आहे.